पाठ आठ, कर्ज प्रकरणे। दोन, प्रशिक्षणातून काय मिळाले? च, खालील उतारा ऐकूया आणि वाचूया। लिसन अँड रीड।
मागच्या शनिवार आणि रविवारी मी कोल्हापूरहून साताऱ्याला गेलो होतो। साताऱ्याला मित्र असतो, मग तो आणि मी साताऱ्याहून महाबळेश्वरला आणि तिथून पुण्याला गेलो। बनारसहून पुणे खूपच मोठं शहर आहे, पण पुणे किंवा कोल्हापूरहून महाबळेश्वरची हवा जास्त छान आहे। महाबळेश्वरमधील वेगवेगळ्या ठिकाणांहून सह्याद्री पर्वत फार छान दिसतो। हिमालयाहून सह्याद्री लहान असला तरी त्याचे सौंदर्य वेगळेच आहे। सह्याद्री हिमालयाहून जास्त कणखर आणि भरभक्कम वाटतो। अपेक्षेपेक्षा लवकरच 2 दिवस संपून गेले। पुण्याहून लगेच निघालो आणि कोल्हापूरला आलो। नेहमीपेक्षा ही सुट्टी मजेत गेली। पुढच्या शनिवार रविवारी यापेक्षा मजा येईल, कारण आम्ही साताऱ्याच्या अजिंक्य ताऱ्यावर जाणार आहोत। शहरात फिरण्यापेक्षा मला गडांवर जायला नक्कीच आवडेल।